चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
पाकिस्तान साखर घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिली सफाई। साखर तपासणी आयोगाचे महासंचालक FIA वाजी जिया यांच्या अध्यक्षतेखाली पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांना हजर राहण्यास सांगितलं। साखरेच्या किमतीमधील वाढीबाबत तपासणी करणाऱ्या आयोगानं जवळपास सर्व निर्णय घेणाऱ्यांना हजर राहण्यास फरमावलं होतं। बुजदार आयोगाच्या समोर उपस्थित झाले। पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी साखर निर्यातीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानावर आपलं मत मांडलं। बुजदार यांना FIA मुख्यालयाच्या मागील गेटमधून आणण्यात आलं। तपासणी टीमनं बुजदार यांचं आगमन मीडियापासून गुप्त ठेवलं। आयोगानं 2018 अर्थमंत्र्यांनी आर्थिक समन्वय समिती यांच्याकडून घेतलेल्या साखरेच्या निर्यातीच्या निर्णयाला स्पष्ट करण्यासाठी सांघिक योजना मंत्री असद उमर यांच्यासमोर सादर झाल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना हजर राहण्यास सांगितलं होतं।